स्तोत्र संहिता अध्याय 35. हे परमेश्वरा, जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्या विरुद्ध लढतात त्यांच्या विरुद्ध तू लढ. तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, उठून मला मदत कर. जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्या विरुद्ध आपला भाला आणि कुराड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणार आहे. जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत ते लाजवले जाऊ आणि अप्रतिष्ठित होत. जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जाऊत व गोंधळले जाऊत. ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे होत आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळून लावू. त्यांचा मार्ग अंधारमय आणि निरसडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करू. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे. त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो. त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे, त्यांच्याच नाशात ते पडोत. परंतु मी परमेश्वराच्या ठाई आनंदी असेल आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन. माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे जो तू सामर्थ्यवान लोकापासून गरिबांना वाचवतोस आणि गरिबांना आणि गरजवंतांना त्यांच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो. अनितिमान साक्षी उठवले आहेत. ते माझ्यावर खोटा आरोप लावतात. माझ्या चांगल्याबद्दल ते मला वाईट परत फेड करतात. मी दुःखी आहे, परंतु जेव्हा ते आजारी पडेल मी तर गोंताट परिधान केले. मी त्यांच्याकरता उपवास केला. मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही. मी त्यांच्याकरता शोक केला, जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लावून विलाप केला जशी ती माझी आई आहे. परंतु मी अडखळलो असता त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहीत नसता ते माझ्याविरुद्ध एकत्र जमले. आदर न बाळगता त्यांनी माझी थट्टा केली. त्यांनी आपले दात होट माझ्यावर खाल्ले. परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्ल्यापासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव. मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन. माझ्या शत्रूस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको, कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्व अस्तरांविरुद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात. ते आपले मुख माझ्या विरोधात उघडतात. ते म्हणतात, आहा आहा, आमच्या डोळ्याने हे पाहिले आहे. हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस तर शांत राहू नको. देवा, माझ्यापासून दूर राहू नको. हे देवा, माझ्या प्रभू, उठ माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ. परमेश्वरा, माझ्या देवा, माझे रक्षण कर. तुझ्या न्यायपणामुळे त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ. आम्हाला हवे होते ते मिळाले असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. आम्ही त्याचा नाश केला असे त्यांना म्हणू देऊ नकोस. जे माझ्या वाईटावर उठले आहेत ते सगळे लज्जित हो आणि गोंधळून जाऊ. जे माझी थट्टा करतात ते लज्जित आणि अप्रतिष्ठित झाकले जाऊ. जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करत आणि आनंदी होत. जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो असे ते सतत म्हणत. तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन आणि तुझी स्तुती दिवसभर करीन.